गोष्टीचे शीर्षक काहीही निरुपयोगी नाही। प्राचीन काळी मुले गुरुकुलात जात असत आणि त्यांच्या शिक्षणासाठी अनेक वर्ष गुरुजवळ राहत असत। त्यांना हवे असलेले ज्ञान व शहाणपणा त्यांना प्राप्त झाले की गुरुचे आशीर्वाद घेऊन ते परत जात असत आणि जीवनात स्थिर स्थावर होत असत। एकदा अशीच दोन विद्यार्थ्यांची घरी परतण्याची वेळ आली तेव्हा ते गुरुकडे गेले आणि म्हणाले, गुरुदेव, आम्ही गुरुदक्षिणेच्या रूपाने आपल्याला काय द्यावे हे कृपया आम्हाला सांगा। शिष्यांचे आपल्यावरील प्रेम व कृतज्ञता पाहून गुरुदेव अति संतुष्ट झाले। त्यांची भक्ती, शिस्त व जाणीव त्यामुळे गुरुही त्या शिष्यांवर प्रेम करीत होते। त्यांची शिष्याकडून आणखी काही अपेक्षा नव्हती, तथापि त्या शिष्यांच्या ज्ञानात थोडी भर टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला। ते शिष्यांना म्हणाले, बाळांनो, आपल्या गुरुकुलाच्या पाठीमागे असलेल्या अरण्यात जा आणि कोणालाही उपयोगी नसलेले वाळकी पाने मातसाठी घेऊन या। गुरुजींनी केलेला चमत्कारिक मागणी ऐकून शिष्यांना फार आश्चर्य वाटले, पण प्रथमपासूनच आज्ञाधारक असल्याने ते गुरुजींच्या इच्छेनुसार अरण्यात गेले। अरण्यात शिरल्याबरोबर ते एका झाडाखाली जमलेल्या वाळलेल्या पानांच्या ढिगाऱ्यापाशी आले। ते शिष्य त्या ढिगाऱ्यातील काही वाळकी पाने घेऊ लागले तेव्हा तोच एक म्हातारा शेतकरी त्यांच्या जवळ धावतच आला आणि म्हणाला, मुलांनो, कृपा करून पाने पुन्हा त्या ढिगाऱ्यात टाका बरं। मी ती गोळा केली आहेत आणि मी माझ्या शेतावर नेणार आहे। ती जाळली की त्याच्या राखेचे अत्युत्तम खत तयार होईल आणि त्यायोगे मला धान्याचा भरघोस पीक मिळेल। मुलं पाने त्या ढिगाऱ्यात वापस टाकून देतात। पुढे गेल्यावर त्यांना वाळलेली पाने गोळा करणाऱ्या 3 स्त्रिया दिसल्या। मुलांनी त्यांना विचारले, या वाळलेल्या पानांचे तुम्ही काय करता? बंधूंनो, त्यातील एक स्त्री म्हणाली, आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाणी तापवायला जळण म्हणून मी हे वापरते। यातली जी पाने चांगली असतात ना, ती चोळट्यांनी बारीक लहान काड्या शिवून आम्ही त्याच्या पत्रावळी बनवतो आणि त्या आश्रमात व देवळात भोजनासाठी वापरल्या जातात व यामुळे माझ्या मुलांना जेव घालण्यासाठी थोडे पैसे मी कमवू शकते, दुसरीने सांगितले। तर तिसरी म्हणाली, मी केवळ एका विशिष्ट झाडाची वाळलेली पाने गोळा करते। माझे पती वैद्य आहेत, ते त्याचा उपयोग काही औषधे बनविण्यासाठी करतात। या औषधाच्या मदतीने ते अनेक दुखणी बरे करतात। त्यानंतर ते शिष्य अरण्यात आणखी आतमध्ये गेले आणि एका झाडाखाली काही वाळलेली पाने पाहिली। ते पाहत असतानाच एक पक्षी ढिगाऱ्यावरून उडलेला त्यांनी पाहिला। शिष्यांनी पाहिले की त्या पानांमधील एक वाळके पान जवळच्या झाडाच्या शेंडावर वाळकी पाने व गवत त्यांच्या सहाय्याने तो ते घरटे बांधत होता, त्यासाठी त्यांनी ते नेले होते। पक्षाला उपयोगी असणारे वाळलेली पाने घेऊन जायची त्यांची इच्छा नव्हती। नंतर दोन्ही शिष्यांनी परत गुरुकुलात जाण्याचा निर्णय घेतला। वाटेत त्यांना एक तळे दिसले, त्यातल्या पाण्यावर एक मोठे सुकलेले पान तरंगत होते। अरे, ते बघ, एक मोठे सुकलेले पान पाण्यावर तरंगत आहे, ते नक्कीच कोणाच्या उपयोगाचे नाही, त्यांच्यापैकी एकजण म्हणाला। ते त्या तळ्यापाशी गेले आणि त्यांनी ते पान उचलले। त्या पानावर 2 मोठ्या तांबड्या मुंग्या चालत होत्या। हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले। त्यापैकी एकाने ते पान हातातच धरता त्या मुंग्या चालायच्या थांबल्या। जणू त्या म्हणत होत्या, हे सुकलेले पान म्हणजे आमचे प्राण वाचविणारे नाव आहे। हे पान जर नसते तर आम्ही बुडलो असतो। त्यानंतर मात्र त्या शिष्यांनी ते व्यर्थ खटाटोप थांबविला आणि ते गुरुकुलात परत गेले। त्यांनी खिन्न स्वरात गुरुजींना सांगितले, गुरुदेव, आम्हाला असे दिसून आले की सुकलेल्या पानांचेही अनेकांना अनेक उपयोग आहे आणि म्हणून आम्ही ती पाने आपल्याकडे आणू शकलो नाही। आम्ही पाहिलेले सगळे वाळलेली पाने या ना त्या कारणांसाठी उपयोगी पडतात, त्यामुळे आपण मागितलेली गुरुदक्षिणा आम्ही आपल्याला देऊ शकत नाही, याबद्दल कृपा करून आम्हाला क्षमा करा। बाळांनो, गुरुजींनी उत्तर दिले, मला जी गुरुदक्षिणा हवी होती ती तुम्ही मला दिली आहे। आज तुम्ही जे ज्ञान मिळविले आहे तीच माझी खरी गुरुदक्षिणा होय। अरे, साध्या झाडाची वाळलेली पानसुद्धा मोठ्या उपयोगाचे आणि मानवाला व कीटकांना मदत करणारे आहे। मग मानवी शरीर तर किती मौल्यवान व उपयोगी असेल, म्हणून तुमच्या शरीराचा नीट वापर करा। गरजू आजारी व वृद्ध माणसांची सेवा करण्यासाठी या शरीराचा वापर करण्यासाठी कोणतीही संधी सोडू नका आणि अज्ञानी व दरिद्री माणसांना मदत करण्याची संधी कधीही सोडू नका. आज शिकलेला हा मोठा धडा कदापि विसरू नका.